चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डलीकवरदे हारिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत। गत संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाः आचरतः कर्म समग्रं प्रविलीयते। ज्याची संग भावना गेलेली आहे, ज्यांनी संग सोडून दिलेला आहे, संग सोडून दिलेला आहे याचा अर्थ देह संघाचा ज्यांनी जाणीवपूर्वक त्याग केलेला आहे। देह संघाचा त्याग झाल्यामुळं देहाला जोडलेली जी कर्म आहेत त्या कर्माच्या संघाचा त्याग, कर्माबरोबर येणाऱ्या फळाच्या संघाचा त्याग, देहाच्या बरोबर लागून असलेल्या संसाराच्या संघाचा त्याग, अशा प्रकारे जो संगरहित झालेला आहे त्याचं फलित काय, त्याची जी कर्म आहेत ती कर्म समग्र प्रविलीयते लय पावतात। त्याची समग्र कर्म, सर्व प्रकारे त्यांनी केलेली कर्म ही करून देखील न केल्यासारखी होतात। अर्थात अशा प्रकारचा जो संग त्याग करणारा आहे त्याच्यासाठी विधी सांगितलेला आहे की तो नेहमी आपल्या मुक्ततेचं चिंतन करणारा असला पाहिजे। त्याच्या ठिकाणी असणारं मी माझ, देहबुद्धी, अहंता या गोष्टीचा त्यांनी त्याग केलेला असला पाहिजे, तो मुक्त असला पाहिजे। आपण नेहमीच मुक्त आहोत अशा जाणीवेमध्ये, अशा भावनेमध्ये राहायला त्यांनी आपल्या स्वतःला मोल्ड केलं पाहिजे, घडवलं पाहिजे। अजून एक विधी आहे, तो म्हणजे ज्ञानावस्थित चेतसहा। त्याची जी चेतना आहे ती चेतना नेहमी ज्ञानाच्या ठिकाणी अवस्थित असली पाहिजे। आपली चेतना इंद्रियांच्या ठिकाणी आणि विषयांच्या ठिकाणी असते। या विधीमध्ये अजून एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे यज्ञाय आचरतः कर्म। त्यांनी आपल्या वाट्याला आलेली जी कर्म आहेत तर ती कर्म यज्ञ भावनेने करणं आवश्यक आहे, असाच त्याचा अभ्यास असावा। असं जर असेल तर त्याची कर्म समग्र, समग्र याचा अर्थ आपण कर्माचा करता, त्या कर्माचा फल भोगता, कर्मामध्ये ज्या कारणाकरता बंध निर्माण होतो, अहं कर्तृत्व आणि फल भोक्तृत्व हेच नाहीसे होतात, त्यामुळे त्याची कर्म नाहीसे होतात असं भगवंतांना सांगायचं आहे। विषय असा आहे की कर्म करत असताना आपण मुळीच कर्म करत नाही, आपण याचा अर्थ आत्मा कर्मामध्ये नाही, कर्म देह मन बुद्धी करते, मी कर्म करत नाही, अशा प्रकारे कर्मामध्ये जो आपल्या स्वतःची अकर्मदशा पाहतो. आणि ज्या क्षणी अशी अकर्मदशा पाहिली जाते त्या क्षणी त्या अकर्मदशेच्या ठिकाणी स्थिर राहून त्या अकर्माच्या अधिष्ठानावरच आपल्या देह मन बुद्धीकडून कर्म घडत आहेत याचाही बोध होतो, याचाही प्रकाश निर्माण होतो, त्याला अकर्मणी कर्म असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. संघ ही एक विचित्र जडलेली गोष्ट, देहाला मी असं समजणं नागसेन नावाचा भिक्षू सम्राट मिलिंद त्याला भेटायला आला. गुप्तचरांनी बातमी दिली की एक मोठा भिक्षू आपल्या राज्यात राज्याच्या सीमांच्या आत येतो आहे, ठिकठिकाणी स्वागत केलं गेलं. राजांनी असं सांगितलं की याचं मोठ्या प्रमाणावर स्वागत करावं, याला मोठ्या आदरपूर्वक राजवाड्यावर बोलवून घ्यावं. स्वागत करायला जी मंडळी सीमेवर गेली त्यांना नागसेन असं म्हणाला की तुम्ही जो सत्कार केला त्या सत्काराचा स्वीकार आहे, पण नागसेन नावाची कोणी व्यक्ती नाही असं म्हणाला. मजल दर मजल करत नागसेन जसा पुढे येत होता तसा ठिकठिकाणी सत्कार घडत होते. आणि नागसेन प्रत्येक सत्काराच्या वेळेला हेच सांगत होता की सत्कार स्वीकारलेला आहे, पण नागसेन नावाची कोणी व्यक्ती नाही. पण नागसेन नाही, राजधानीमध्ये जेव्हा भिक्षू आला तेव्हा राजवाड्यावर त्याचा भव्य सत्कार केला गेला. राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशीच नागसेनाचा सत्कार झाला आणि राजा मिलिंद त्याला सामोरा गेला. तेव्हा राजाला उद्देशून नागसेन म्हणाला की सत्कार स्वीकारलेला आहे, पण नागसेन नावाची कोणी व्यक्ती नाही. ही गोष्ट वारंवार राजाच्या कानावर आलेली होती. नागसेनाचे हे उद्गार राजाला प्रत्येक वेळेला समजलेले होते, त्यामुळे राजाने विचारलं की हा काय प्रकार आहे, नागसेनाचा तर सत्कार होतो आहे आणि नागसेन नावाची कोणी व्यक्ती नाही, हे काय आहे. तेव्हा नागसेन म्हणाला की मला आणण्यासाठी तू जो रथ जोडलेला होतास त्या रथाचे घोडे सोडून दे. राजाने आज्ञा केली, रथाचे घोडे सोडून देण्यात आले, त्याच्यावरचा ध्वज उतरव, ध्वज उतरला, त्याची चाकं काढून टाकण्यात यावीत, त्याची चाकं काढून टाकण्यात आली. त्या रथाच्या सांगाड्यावर जी महिरप बसवलेली होती, डोम होता, तो काढून टाकावा, तो काढून टाकला. चाकांचा तिथे जो आस बसवलेला होता तो काढावा असं नागसेनाने सांगितलं, तो काढला. आणि नागसेनाने विचारलं की राजा आता मला तू रथ दाखव, तर राजा म्हणाला की रथ नावाचा कोणता प्रकार नसतो, या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर जे होतं त्याला रथ असं म्हणतात. नागसेन म्हणाला तसाच नागसेन नावाचा कोणी व्यक्ती नाही. पंचभूत एकत्रित झालेली आहेत ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी नागसेन नावाची व्यक्ती आहे असं तुला भासतं, पण नागसेन नावाचा कोणी नाही. हा जो संघ आहे तो संघ मनुष्याला नाना प्रकारच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये अक्षरशः नाचवत असतो. अशी गोष्ट वाचली की परदेशामधून समुद्र मार्गाने एक फार मोठी कन्साइनमेंट येणार होती. आणि बातमी आली की मोठं वादळ झालं. त्या वादळात बहुतेक ज्या जहाजातून आपली कन्साइनमेंट येणार होती ते जहाज देखील बुडालं. व्यापारी मोठा शोक करायला लागला. जवळपास सर्व डावावर जसं लावावं तसं आपली सगळी संपत्ती त्यांनी लावलेली होती, कारण त्याच्यातून मिळणारा फायदा फार मोठा होता. पण सगळंच गेलं म्हणून रडायला लागला. आणि 2-3 महिन्यांनी अचानक जहाज किनाऱ्याला लागलं. व्यापाऱ्याला बातमी समजली की मोठ्या वादळात सापडलेलं होतं, मुश्किलीने वाचलो, सगळा माल सुरक्षित आहे. जो म्हणत होता की मी संपूर्ण नागवलं गेलो, मेलो, आता जगण्याची कोणती इच्छा नाही, आता मोठी मोठी कर्ज झालेली आहेत ती फेडायची कशी हा प्रश्न आहे, तो म्हणायला लागला की आता माझ्या सरखा दुसरा कोणी सुखी नाही. संघामुळं सुखी होणं आणि संघामुळं दुःखी होणं. मध्यंतरी मला एकानी सांगितलं की त्यांनी आपल्या कुटुंबियांकरता म्हणून एक वर्कशॉप ठेवलेला होता. मोठे उद्योगपती आपल्या मुलांकरता मुलींकरता एक वर्कशॉप ठेवलेला होता. व्यवसायाच्या दृष्टीने काय करायला हवं, काय करायला नको, कशा रीतीने व्यवसाय करायला हवा हे सांगण्यासाठी एक व्यक्ती बोलवलेली होती. त्यांनी मला असं सांगितलं की किमान 20 वेळेला सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत वर्कशॉप चालू होता. किमान 20 वेळेला त्यांनी असं सांगितलं की आता तुमचा ग्रुप 800 कोटी रुपयांचा आहे, तो 1600 कोटी रुपयांचा झाला तर तुम्हाला अधिक सुख मिळेल असं जर वाटत असेल तर तसं घडणार नाहीये. आठशे कोटींचा आत्ता आहे तो 4000 कोटींचा झाला तर तुम्ही जास्त सुखी व्हाल असं तुम्हाला वाटत असेल तर तसं होणार नाहीये, कारण सुख ही वेगळी गोष्ट आहे आणि संपत्ती ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही संपत्तीला सुख मानू नका. संग याचा अर्थ संपत्तीला आपलं मानणं. घराचा संग ती गोष्ट आहे ना की एका सावकाराचा वाडा जळत होता आणि सावकाराला समजलं की आपला एक वाडा जळतोय अनेक वाड्यांपैकी. सावकार काही गडबडीने तिथं गेला, पाहिलं की फार मोठी आग लागलेली, रडायला लागला. आजूबाजूच्या लोकांना म्हणायला लागला की विझवण्यासाठी काही प्रयत्न करा. तेवढ्यात त्याच्या मुलाचा एक मित्र आला आणि म्हणाला की रडताय काय, तुमच्या मुलांनी मागच्या आठवड्यातच हा वाडा विकला, हा वाडा विकला आणि तो परगावी गेला. सावकार म्हणायला लागला की वा, मला वाटलं की काय नुकसान झालं, बरं झालं. थोड्या वेळ दुसरा मित्र आला आणि म्हणाला की वाडा विकला हे खरं आहे पण व्यवहार पूर्ण झालेला नाहीये. तो परत रडायला लागला. ज्याच्यापाशी संघ आहे त्याची कर्म लय पावतील हे अशक्य आहे, त्याचा कर्ता भाव नाहीसा होईल हे अशक्य आहे. ज्याच्या ठिकाणी फलासक्ती आहे त्याची कर्म लीन कशी होणार, लय कशी पावणार. ज्याच्या ठिकाणी कर्तृत्व भावना आहे, कर्तृत्व भावनेमुळे यश मिळालं तर तुमचं पण अपयश मिळालं तरी तुमचं असतं. सहसा कर्तबगार पुरुष अपयशाला आपलं समजत नाही तेव्हा तो परिस्थितीला दोष देतो. आणि यश असेल तर ते आपलं कर्तृत्व असं मानतो. म्हणून मी माझ देहबुद्धी हा संघ ज्यांनी काढून टाकलेला आहे त्याच्यासाठी प्रयत्नच करायला लागतील. रोज घोकायला लागेल. स्वामीजी एक कोणती दोन तीन वाक्य सांगायचे की मी कुणाचा नाही, मी कोणी नाही, माझे कोणी नाहीत, मला काही नको, अशी तीन वाक्य सांगायचे. मी कोणी नाही, माझे कोणी नाहीत आणि मला काही नको. कारण वस्तूंनी माझी पूर्तता होणं, वस्तूंनी माझ्या समाधानाची पूर्तता होणं, माझं अपूर्णत्व हे बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असणं, त्या मिळाल्या म्हणजे मी पूर्ण होईन असं समजणं, ही फार मोठी भूलचूक आपण करत असतो. जोपर्यंत आपलं अपूर्णत्व बाहेर अवलंबून, बाहेरच्या गोष्टींमुळे अवलंबून आहे, बाहेरच्या गोष्टी मिळाल्यावर आपण पूर्ण होऊ असं वाटत असेल, अमुक प्रकारची गाडी मिळाली म्हणजेच सगळं मिळालं असं जो समजतो, अमुक प्रकारचं किंवा अमुक ठिकाणी घर असलं म्हणजे सर्व मिळालं असं जो समजतो, जो संघामध्ये अडकून राहिलेला आहे म्हणून संघरहित होण्याचा विधी देखील संघापासून मी मुक्त आहे असं समजणं हाच आहे. मी देह मन बुद्धी या तीनही गोष्टींपासून अत्यंत वेगळा आहे. मी अहंतेपेक्षा वेगळा आहे. काम क्रोध लोभ हा एक ग्रुपच आहे आणि भगवंतांनी काम क्रोध लोभ हे तस्मात एतत् त्रयं त्यजेत 17व्या अध्यायामध्ये हे मोठा अनर्थ घडवतात, आपलं जीवन पार विस्कटून टाकतात, बिघडवून टाकतात असं सांगितलेलं आहे. काम क्रोध लोभ ही जी त्रयी आहे ती कामावर अवलंबून आहे. काम भावनेवर मुख्य असणारा काम आणि सर्व इंद्रियांच्या कामना, त्यामुळे क्षुब्धता किंवा अप्रसन्नता आणि त्यामुळे लोभ. लोभ हा कामाचाच प्रकार आहे आणि क्रोध हा देखील किंवा क्षुब्धता अप्रसन्नता हा देखील कामाचाच प्रकार आहे. याच्यात काम हा प्रधान आहे. तसं मत्सर दंभ आणि अहंकार या तीन वेगळ्या गोष्टी वाटल्या तरी ती अहंकाराचीच रूप आहेत. तसं म्हटलं तर काम क्रोध आणि लोभ हे नैसर्गिक वाटतात, नैसर्गिक आहेत देखील. असं म्हणतात आपला जन्मच कामातून झाल्यामुळे आपल्याला निसर्गतःच काम आहे. त्यामुळं अर्थात अप्रसन्नता किंवा क्षुब्धता ही राहणार आणि लोभ देखील राहणार. म्हणून सर्वात अवघड लढाई ही काम क्रोध लोभ यांच्याशी आहे. भगवंतांनी देखील हा चौथा अध्याय मागच्या अध्यायात काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विध्येनम इह वैरिणम हे वैरी आहेत यांचा तू नाशच करायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. आपण मुक्त होणं म्हणजे काही वैचारिक प्रक्रिया नाहीये. केवळ आपण कामापासून वेगळे आहोत हे समजून घेणं म्हणजे मुक्त होणं. आपण नेहमी प्रसन्न असणं म्हणजे मुक्त होणं. मी नित्य तृप्त आहे, तृप्त काम आहे, मला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही अशी सदैव धारणा असणं म्हणजे लोभाचा त्याग होणं. तसंच मत्सर, दंभ आणि अहंकार हे काम, क्रोध आणि लोभ याच्यापेक्षा तिराईत वाटतात. काम, क्रोध, लोभ हे सुवरसवाही आहेत, आपल्या रक्तामध्येच ते आहेत. मत्सर, दंभ, अहंकार यांच्याविषयी मात्र फारच प्रश्न पडतो की हा आहेत तरी कसे मग. हे जर स्वरसवाही आहेत तर मत्सर, दंभ, अहंकार हे आगांतुक आहेत की काय? ते अहंकाराशी संबंधित आहेत, देहाहंतेशी संबंधित आहेत. मत्सर हा न्यूनगंडाचं द्योतक आहे. तुम्ही कोणाचा मत्सर करता अथवा कोणी तुमचा मत्सर करतो अथवा कोणी तुमचा मत्सर करतो असं तुम्ही स्वतःला, स्वतःच्या बाबत समजता, हा सगळा अहंकाराचा खेळ आहे. करतही असतील पण मत्सरांनी दुसरा तुमचा जर मत्सर करत असेल आणि ते तुम्हाला समजलेलं असेल तरी तुमच्या संपूर्णतेमध्ये काही फरक पडत नाही. तुमच्या गुणांमध्ये काही फरक पडत नाही, तुमच्या संपत्तीमध्ये काही फरक पडत नाही. पण तुलनेमुळं दुसरा आपला मत्सर करतो असं वाटतं किंवा आपल्याही मनात कोणाबद्दल मत्सर असतो. मत्सर ही परमार्थाची अपात्रता आहे. परमार्थ करतो आहे आणि जर मत्सर करत असेल तर परमार्थच होणार नाही. जो ज्याच्या ठिकाणी काम आहे आणि परमार्थ करतो त्याच्याकडून परमार्थ होईल. आज न उद्या तो कामावर विजयही मिळवेल, कामापासून आपल्या स्वतःला वेगळा देखील काढेल, कारण सर्वांच्या ठिकाणी काम आहे. मत्सर हा त्या मानाने आगांतुक आहे, दंभ हा त्या मानाने आगांतुक आहे. माझ्यापाशी जे नाही ते मी कुठं कमी दिसायला नको म्हणून आहे अशा बाता मारणं, असं दाखवणं हे दंभाचं स्वरूप आहे. मी वाचलेलं नाहीये पण वाचलंय असं सांगणं, मला माहित नाहीये पण माहित आहे, आत्ता आठवत नाहीये पण माहित आहे असं म्हणणं, दंभापोटी जी स्पर्धा केली जाते त्याला नंतर असूयेचं स्वरूप येतं. मत्सर आणि असूया यांच्यामध्ये सूक्ष्म फरक देखील आहे. ही असूया दुसऱ्याचं वाईट देखील करायला प्रवृत्त होते. मत्सर ही मानसिक प्रक्रिया आहे. मी गोष्ट वाचलेली होती की रघुनाथ पंडित आणि चैतन्य महाप्रभू त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव निमाई असं होतं, हे दोघं सहाध्यायी होते, एकाच गुरूंकडे शिकत असत. आणि रघुनाथ पंडितांनी न्यायशास्त्रावर एक ग्रंथ लिहायला घेतलेला होता. निमाई आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळं त्या काळात विद्यार्थी असतानाच अतिशय प्रसिद्ध होते. असं म्हणतात की चैतन्य महाप्रभूंना शिकवणारे शिक्षक नंतर घाबरायला लागले, कारण आज शिकवलं की उद्या लक्षात राहिलच, उद्या ते तयारच झालं, त्यांचं शिक्षण फार वेगाने पूर्ण झालं. रघुनाथ पंडित ही अतिशय बुद्धिमान होते. रघुनाथ पंडित न्यायशास्त्रावर ग्रंथ लिहित होते पण त्यांना असं समजलं की निमाई देखील ग्रंथ लिहित आहेत. त्यावेळेला ते नौका विहार करत होते, दोघं मिळून एका नावेतून चाललेले होते आणि रघुनाथ पंडित निमाईंना म्हणाले की मी असं ऐकलं की तू ज्ञान न्यायशास्त्रावर एक ग्रंथ लिहितोयस. तेव्हा ग्रंथाची संहिता ग्रंथच बरोबर होता. तर निमाई असं म्हणाले की माझ्या जवळच आहे, आता मी सुरुवात केलेली आहे, काही प्रकरण झालेली आहेत, म्हणून त्यांनी वाचून ऐकण्याची इच्छा दर्शवल्यामुळं निमाईंनी वाचायला सुरुवात केली. काही काळ वाचन केल्यानंतर प्रतिक्रियेसाठी म्हणून सहज निमाईंनी रघुनाथ पंडितांकडे पाहिलं तर रघुनाथ पंडितांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहत होत्या. निमाईंनी विचारलं की रडण्याचं कारण काय, तुला कशाचं दुःख होतंय? तेव्हा ते म्हणाले की मी देखील एक ग्रंथ लिहितो आहे, माझा पूर्ण झालेला आहे, त्याचं नाव दिधीती, पण हा तुझा ग्रंथ जर पाहिला तर त्याच्या पुढे माझा ग्रंथ काहीच नाही असं माझ्या लक्षात येत आहे. माझ्या ग्रंथाला विचारणार कोण? मला असं वाटत होतं की आपण एक अद्वितीय ग्रंथ लिहितोय. रघुनाथ म्हणाले एवढंच तुला वाटतंय ना, इथून पुढे माझा ग्रंथ जगात कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही. मित्रप्रेमापुढं मला या ग्रंथाची काही किंमत नाही असं म्हणून त्यांनी ती सगळी संहिता पाण्यात टाकून दिली. ही जी कृती निमाईंनी केली त्यामुळे ते पुढे चैतन्य महाप्रभू झाले आणि रघुनाथ पंडितांना तो ग्रंथ ऐकत असताना जे असं वाटलं की यापुढे आपला ग्रंथ काहीच टिकणार नाही, हा एक किंचित अहंकारापोटी आलेला मत्सराचाच भाग होता. आज देखील न्यायशास्त्रावर अभ्यास करणाऱ्यांना दिधीती वाचल्याखेरीज पुढे जाता येत नाही इतका रघुनाथ पंडितांचा ग्रंथ मान्य आहे. तरी देखील ते पंडित राहिले आणि निमाई मात्र चैतन्य महाप्रभू म्हणून प्रसिद्धीला आले. म्हणून मुक्ततेचा अभ्यास, आपण मुक्त स्वतःच आहोत, सिद्धच आहोत. ज्या गोष्टीमुळे आपण बद्ध झालो त्या गोष्टीचा त्याग, ज्या गोष्टीमुळे आपण बंधनात सापडतो त्या गोष्टी सोडून देणं. जसं साईबाबा म्हणाले की अरे ज्ञानाचा कुठे उपदेश असतो की काय, ज्ञान देतात की काय, अज्ञान बाजूला सारतात. शेवाळ बाजूला सारलं की पाणी आहेच, ज्ञान निर्माण करावं लागत नाही. तसं मुक्ततेचा अभ्यास म्हणजे ज्या गोष्टीने आपण बंधनात सापडतो त्या गोष्टी सोडून देणं. म्हणून काम क्रोध लोभ स्वरस वाहिनी रक्तगत अशा गोष्टी आणि मत्सर दंभ अहंकार अनाहूत आल्यासारख्या वाटणाऱ्या पण अहंतेशी निगडित असणाऱ्या अशा गोष्टी या आपल्यापाशी नाहीत, आपण यांच्यापासून वेगळे आहोत, आपण संसारापासून वेगळे आहोत, आपण माता पित्यांपासून वेगळे आहोत. मला कोणीही माता नाही, पिता नाही, बंधू नाही, भ्राता नाही, भगिनी नाही. मला पत्नी नाही, मला पती नाही, मी निसंग आत्मा आहे. मला काम नाही, मी निष्काम आहे, मी परिपूर्ण आहे. मला क्रोध नाही, मी अप्रसन्न नाही, मी शांत आहे. मला लोभ नाही, माझ्या ठिकाणी काही कमी नाही, अशा प्रकारचं सतत चिंतन, अहंतेच्या अंगाने मी देह असा माझा भावच नाही म्हणून माझ्या ठिकाणी मत्सर नाही, माझ्या ठिकाणी श्रेष्ठता गंड असण्याचा प्रश्न नाही, जो स्वतःला देह समजतो त्याच्या ठिकाणी तो असेल, माझ्या ठिकाणी न्यूनगंड असण्याचा प्रश्न नाही, मला एक असताना एक दाखवण्याची गरज नाही, मी जसा आहे तसा सच्चिदानंद स्वरूप आहे, अशा अशा प्रकारे आपल्या ठिकाणी ज्या गोष्टीमुळे बंधन पडतं त्या गोष्टी बाजूला सारण्याचा प्रयत्न, आणि मग आत्मस्वरूपाचं चिंतन, आपण जे आहोत त्याच्याशी एकरूपता साधण्यासाठी साधना, ज्ञानावस्थित चेतसहा, त्याची जी चेतना आहे ती चेतना ज्ञानाच्या ठिकाणीच अवस्थित असणं, बघा मुक्त म्हणजे ज्या गोष्टीपासून बांधला जातो त्याच्यापासून वेगळा होणं, आणि आपली जी चेतना आहे म्हणजे मन, चेतना याचा अर्थ किंवा बुद्धी किंवा चित्त, आपलं मन बुद्धी चित्त या गोष्टी विषयाच्या ठिकाणी रमून ज्या जड झालेले आहेत त्या ज्ञानाच्या ठिकाणी रमतील असं पाहणं, ज्ञानाच्या ठिकाणीच अवस्थित राहतील असं पाहणं, जसं गुरुवाक्याची घुसळण करणं, लाख वेळेला घोकणं की तोच मी आहे, ज्ञानाच्या ठिकाणी परिपूर्ण वस्तीकर होऊन राहणं, खरखुर नेहमी केवळ वरवरच्या विचाराने नाही, केवळ प्रवचन करण्यापुरतं नाही, केवळ प्रवचनाच्या ठिकाणी जाऊन या गोष्टी ऐकल्या जातात ऐकल्यावर बरं वाटतं म्हणून नाही, तर नेहमी प्रवचन ऐकल्यानंतर देखील, प्रवचन केल्यानंतर देखील, सात्विक करमणूक नाही, मी अशी एक गोष्ट वाचली की एक पादरी येशूच्या प्रेमाचा शांतीच्या संदेशाचा प्रसार करणारा जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये विहार करत असताना अचानक त्याच्या समोर सिंह आला, सिंह आल्यानंतर त्या पादऱ्याला अशी आठवण झाली की आपल्याकडे जी रायफल होती ती जर आणली असती तर बरं झालं असतं, पण तूर्त त्याच्याजवळ काही नव्हतं, सिंह त्याच्या समोर उभा होता, त्याला असं आठवलं की आता पळालो तरी देखील मारेलच, आपलं संपण आता निश्चित आहे, आणि सामोरा गेलो तरी देखील काय होईल सांगता येत नाही, पण पळून उपयोग नाहीच आहे म्हणून तो आपल्या गुडघ्यावर बसला, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवले आणि त्या सिंहाकडे एकटक पाहायला लागला, थोड्या वेळाने चमत्कार झाल्यासारखी गोष्ट झाली की तो सिंह देखील खाली बसला, त्याच्या समोर त्याच्याकडे पाहत सिंहही खाली बसला, थोडा वेळ शांततेत गेला आणि पादरी पुटपुटला की माझा प्रेमाचा संदेश याच्यापर्यंत गेलेला दिसतोय, तेव्हा सिंह पुटपुटला की भोजन आधीची प्रार्थना करतोय. भोजन आधी आम्ही देखील प्रार्थना करतो. ही भोजन आधीची प्रार्थने करता म्हणून मी गुडघे टेकून बसलेलो आहे. सिंह पाहिल्यावर ज्याला रायफलची आठवण येते तो प्रेमाचा संदेश देऊ शकत नाही. त्याची चेतना ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर अशी असली पाहिजे असं भगवंत सांगतात. ज्ञानावस्थित चेतसहा. ज्ञानाच्या ठिकाणी जो पूर्णपणाने ज्ञानाच्या ठिकाणी त्याची चेतना ठेवणं म्हणजे मनामध्ये ज्ञान विचार, मनन चिंतन, निधिध्यासन, चित्तामध्ये चिंतन देखील तेच. तसं मन मनरहित होऊन ज्ञानाशी तद्रूपता एकरूपता ध्यानाच्या योगानी अशा प्रकारचे विधी की ज्यामुळं आपण सतत ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर राहू. आपण ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर राहत नाही याचं कारण आपल्याला ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर राहायचं नाहीये. आपण संसाराच्या ठिकाणी अतिशय स्थिर असतो याचं कारण आपल्याला संसारच करायचा आहे. आपण ऐकतोय परमार्थ, आपण म्हणजे तुम्ही सोडून ऐकतो आहोत परमार्थच, पण परमार्थ करायचा नाहीये, जगायचा नाहीये. जगायचा आहे संसारच, तो अतिशय चांगला यशस्वीच जगायचा आहे. मात्र कृती करायची ती परमार्थामध्ये आणि मनात आहे तो संसार. आपल्या ठिकाणी जे खूप दृढमूल झालेलं असतं तेच आपण करतो. समर्थही म्हणतात की अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते, तरी बोलता बोलता कळो येते. सगळंच बोलणं श्रोत्यांच्या ठिकाणी लगेच ठसेल अथवा वक्ता देखील बोलत असताना वक्त्याच्या ठिकाणी लगेच ठसेल असं नाही. ते व्यर्थ जातं बऱ्याच वेळेला, पण बोलता बोलता हळूहळू घटना घडते, घडून जाते. श्रवणापरीस मनन सार, मनने कळे सारा सार, निजध्यासे साक्षात्कार निसंग वस्तू, हे हळूहळू घडतं. पण लगेच घडतं असं नाही. याचं कारण आपल्याला जे करायचं असतं तेच आपण करतो. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एका पार्किंग, भलं मोठं पार्किंग, तिथं एक माणूस आपली गाडी काढायला गेला, लावलेली. त्यांनी पाहिलं की एका गाडीपाशी बसून एक व्यक्ती हातानेच आपण गाडी चालवतोय अशा प्रकारे कृती करते आहे. तोंडानी गाडी चालवताना लहान मुलं जसा आवाज काढतात, काय मला आता काढता येणार नाही, तसा आवाज मध्येच पाय पुढं माग ब्रेक दाबतोय, काय काय करतोय अशा प्रकारे. त्यांनी तिथल्या रखवालदाराला विचारलं, वॉचमनला विचारलं की काय प्रकार आहे हा. तर तो म्हणाला की हा पूर्वी निष्णात ड्रायव्हर होता, त्याची नोकरी सुटली, पण ड्रायव्हिंग करण्याचं वेड याच्या ठिकाणी इतकं पक्क आहे की तो रोज इथं येतो आणि काही काळ इथं गाडी चालवतो. अशा प्रकारे गाडी चालवण्याची पोज घेऊन इथं असतो. हा म्हणाला की अरे हा शुद्ध वेडेपणा आहे, तू त्याला सांग ना की तू गाडी चालवत नाहीयेस. तर रखवालदार म्हणाला की तो मला रोज गाडी धुण्याचे 10 रुपये देतोय. हा जसा हास्यास्पद प्रकार आहे तसेच हास्यास्पद आपण देखील वर्तन करत असतो. आपण देखील जिथं स्थिर राहायचं त्याच्याऐवजी कल्पनेत फार स्थिर राहतो. ते मुंगेरी लाल के काय हसीन सपने तसं अशा स्वप्नांच्या दुनियेत असतो. त्या दुनियेत काय काय असतं काही काही पत्ता नाही. आपल्या स्वतःबद्दल मी अमुक होईन, असा शिकेन, तशी नोकरी करेन, तसा धंदा करेन, तसे पैसे मिळवेन, मग माझी पत्नी अशी असेल, माझा पती असा असेल, माझी मुलं अशी असतील, त्याच्यातलं जे जे खरं होतं, मुलं झाली, मुलं माझी असं शिकतील, तसं होतील, ते होतील, मग त्यांची लग्न होईल होतील, माझे जावई असे असतील, माझ्या सुना अशा असतील, माझी नातवंड अशी असतील. आपण आपली चेतना ज्ञानाच्या ठिकाणी राहतच नाहीये, ही आपली अडचण आहे. म्हणून संगरहित होण्याचा विधी म्हणजे काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, अहंकार यांच्यापासून आपण वेगळे आहोत. आणि वेगळे म्हणजे कोण? ज्ञानाच्या ठिकाणी अवस्थित आहोत. आपली सगळी चेतना ज्ञानाच्या ठिकाणी लावलेली आहे. असा असा जो वर्तन करतो तो संगरहित होतो. अजून एक गोष्ट सांगितलेली आहे, यज्ञाय आचरत कर्म. भगवद्गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की भगवद्गीता अर्थात एका सलग संभाषणाचे नंतर अध्याय पाडले असं असल्यामुळं पूर्वी यज्ञ हा शब्द येऊन गेला. तिसऱ्या अध्यायामध्ये यज्ञ हा शब्द येऊन गेला आणि यज्ञ प्रित्यर्थ जीवन ते धन्य जीवन असं भगवंत सांगून गेले. सह यज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिहि अनेन प्रसविश्वध्वम केशवः तू इष्ट कामदुःख. तू तुझं जीवन यज्ञ प्रित्यर्थ कर. कर्मयोग सांगतान देखील यस्तु इंद्रिय आणि मनसा नियम न्यारभतेर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असत्तः सविशिष्यते. नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो ही अकर्मणः. तू नियत कर्म कर. कर्म करत असताना इंद्रिय मन आवर आणि आवरलेल्या मनानी इंद्रिय मात्र कर्मयोगामध्ये सोडून दे, अनासक्त राहून सोडून दे. तू नियत कर्म कर आणि तू यज्ञ प्रित्यर्थ कर्म कर. यज्ञ प्रित्यर्थ केली जाणारी जी कर्म आहेत यज्ञार्थात कर्मणः. यज्ञार्थाने तुझी कर्म होऊ देत. जर तशी केली नाहीस तर ती बंधनाला प्राप्त होतील, पात्र होतील. अन्यत्र लोकः अयम कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. म्हणून यज्ञ प्रित्यर्थ तू कर्म कर. या ज्या कंडिशन सांगितल्या पुढे कर्मयोग सांगितलेला आहे. आधी दुसऱ्या अध्यायात कर्मयोग एक प्रकारे सांगितलेला आहे, कर्मणी एव अधिकार हाते वगैरे. पण इथं जो कर्मयोग सांगितला त्या कर्मयोगाचाच सगळा विस्तार आहे, आधीचा किंवा नंतर देखील आलेला. कर्मयोगाच्या या सगळ्या कंडिशन्स आहेत. इथं जे यज्ञार्थात कर्मणः म्हटले त्याचा उल्लेख चौथ्या अध्यायात परत केला. यज्ञाय आचरत कर्म आणि इथं असणारा जो यज्ञ आहे, कर्मयोगात असणारा जो समाविष्ट यज्ञ आहे, तो यज्ञ म्हणजे पुरोहित, यजमान, यज्ञकुंड, अग्नी, समिधा, हवन द्रव्य असा नाहीये. सेवा हा यज्ञ आहे, समर्पण हा यज्ञ आहे, स्वार्थ त्याग हा यज्ञ आहे भगवद्गीतेचा. जर संगरहित व्हायचं असेल तर यज्ञाय आचरतः कर्म, अशा यज्ञ भावनेने तू कर्म कर. तुझ्या कर्मामध्ये देखील बरंच साठवलेलं आहे. तू कर्म जर सेवा भावनेने करशील तर सहज संघातून मुक्त होशील. स्वार्थ त्यागाने करशील तर तुला संघ जडणार नाही, कारण स्वार्थ हाच संघ आहे. जर समर्पण भाव असेल, शरणागत भाव असेल, तर तुझं कर्तृत्व देखील तू सहजच अर्पण करशील. अहं कर्तृत्वाची अहंकर्तृत्व या गोष्टीचा एक नीट न्याय ते अर्पण करण्याचा असा सहजच निर्माण होईल. म्हणून यज्ञाय आचरतः कर्म या तीन विधीमधून गेल्यानंतर मग संगरहित होणं आणि मग अशा पुरुषाची कर्म समग्रम प्रविलीयते. समग्र म्हणजे कर्तृत्व भावना, फलभोक्तृत्व भावना, मीपणा, माझेपणा, हे जे सर्व कर्मामध्ये असतं ते काहीही राहणार नाही असं भगवंत म्हणतात. हे जे इथं यज्ञाय आचरत कर्म असं म्हटलेलं आहे त्यामुळेच हा पुढचा श्लोक याच्या आला. ब्रह्मार्पणम ब्रह्म हविही ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम. आता यज्ञाचंच वर्णन केलं, कारण यज्ञाय आचरत कर्म, यज्ञ प्रित्यर्थ कर्म करणं म्हणजे काय? तर अर्पण, ज्याला अर्पण करायचं ते ब्रह्म आहे. ब्रह्म आहे म्हणजे आपल्या आत असणारी शुद्ध जाणीव शक्ती, अस्तित्व शक्ती, चेतन शक्ती, शांत आनंद प्रेम स्थिती म्हणजे ब्रह्म. ब्रह्म म्हणजे कोणती तिरहित गोष्ट नाही. इंद्रियांना अर्पण न होता ती कर्म भस्मसात होणं, ब्रह्मामध्ये लीन होणं, ब्रह्माला अर्पण करणं, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीही, आणि ज्याच्यामध्ये अर्पण केल्यानंतर अर्पण वस्तू नाहीशी होते, ज्या अग्नीमध्ये, तो अग्नी देखील ब्रह्मच. ब्रह्म ही संज्ञा आहे. ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम, जो होता आहे, अर्पण करणार आहे, तोही ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मैव तेन गंतव्यम, त्याचं गंतव्य स्थान, तो जिथं जातो ते स्थान ब्रह्मच असेल. ब्रह्म कर्म समाधिना. अशा प्रकारे या सगळ्या विषयाला जोडून त्यांनी मग नंतर या अध्यायाचा जो पुढचा विषय आहे, पुढचा विषय या अध्यायाचा महत्वाचा विषय म्हणजे या अध्यायात आलेली विविध प्रकारची विकर्म म्हणजे साधना, तर त्या साधनांचं वर्णन पुढे केलेलं आहे. तिथपर्यंत आपल्याला जायचं नाहीये, कारण आपण आत्मनिवेदन भक्तीच्या अंतर्गत भगवद्गीतेमध्ये चालता बोलता निचेष्ठित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरु चैनी योगे एक असं व्यवहार करत असताना देखील आपल्या मुक्ततेचा अनुभव घेणारा पुरुष कसा असतो हे आपण पाहत आहोत. हा आता आपला विषय आहे. त्याची कर्म फलभोक्तृत्व भावने सकट, फळासकट, कर्मासकट, कर्माच्या कर्त्यासकट, कर्माच्या प्रेरणेसकट सर्व नाहीशीच होऊन जातात. कुठं नाहीशी होतात? तर ब्रह्म भावनेत नाहीशी होतात. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीही ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम, त्याच्या सगळ्या कर्मांचा निष्कर्ष त्याच्या मुक्ततेमध्ये असतो, त्याच्या ब्रह्मस्थितीमध्ये असतो. असं इथं सांगितलंय. तो देह संगे तरी असे, परी चैतन्यासारखा दिसे असं म्हटलेलं आहे. तो देह संगा मध्ये असल्यासारखा दिसतो, तो देहाचा आधार घेऊन तयाही देह एक किराती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसे. हे ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आहे, हे स्वरूपानंदांचं वर्णन आहे, हे स्वामीजींचं वर्णन आहे. तो देह संगे तरी असे, परी चैतन्यासारखा दिसे, पण त्याचा देह दिसत असताना चैतन्यच पाहणाऱ्याला स्पष्ट दिसावं, तो ज्ञान स्वरूप दिसतो. पाहता परब्रह्माचे नि कसे चोखाळू भला, आणि जर कस लावायचा ठरवला, तुम्ही जो दागिना नेता त्या दागिन्याचा कस लावला जातो. सुवर्णकाराकडे एक विशिष्ट प्रकारचा दगड असतो, त्याच्यावर ते घासतो तो, आणि घासल्यानंतर त्याच्यावर जो रंग उमटतो त्यामुळे सुवर्णकार समजतो. त्याच्या नजरेमध्ये 100 नंबरी किंवा काय हल्लीच्या भाषेत किती कॅरेट, 24 कॅरेट, त्याचा रंग त्याला माहीत असतो कसा असतो. आणि जो जे घासलं जातं, जो अलंकार घासला जातो तुलनेनी, तो त्याच्या किती जवळचा आहे अथवा किती कमी आहे हे त्याला समजतं आणि त्याच्यात भेसळ त्याला कळते. तसा असा पुरुष मूळ 100 नंबरी सोनं किंवा 24 कॅरेटचं सोनं, त्याचा रंग माहिती आहे सोनाराला. आणि याचाही जर कस लावला तर परब्रह्माचे नि कसे चोखाळू भला, हा परब्रह्माच्या कसानी कसावा असा, इतका शुद्ध, इतका स्वच्छ, चोख, ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके, तरी तिये लया जाती निशेखे तयाच्याची ठाई. असं करत असताना देखील असा परब्रह्माच्या कसावर कसल्यावर देखील जो चोख आहे असं लक्षात येतं, तो कौतुकाने कर्म करत असताना यज्ञादिके असा शब्द वापरलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. पण स्वधर्म कर्म करत असताना, कारण स्वधर्माला ज्ञानेश्वर महाराजच नित्य यज्ञ म्हणतात. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, हे याज्ञिकांकरता लिहिलेलं नाहीये. म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही, अशा प्रकारे तो सहजगत्या कर्म करताना दिसला तरी देखील स्वधर्म रूपी कर्म करत असताना, तरी ती लया जाती निशेखे, ती निशेष लयाला जातात. म्हणजे कर्ताभाव, कर्म प्रेरणा, कर्म कर्मफळ, त्याच्यातून निर्माण होणार संचित, या सगळ्या गोष्टी लय पावतात. कुठं लय पावतात? तयाच्याची ठाई. तो स्वतःच ब्रह्मस्वरूप असतो, तो स्वतःच अविनाशी चैतन्य स्वरूप, शांत स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, असा परमात्मा असल्यामुळं त्याच्या स्वतःच्या बोधाच्या ठिकाणीच हे सगळं नाहीस होऊन जात. अकाळींची अभ्रे जैशी उर्मी विण आकाशी, अकाळी आलेली अभ्र त्यांच्या ठिकाणी वर्षा करण्याची उर्मी नसते, नुसतं आकाश मेघांनी भरून येत. हारपती आपैशी उदयली सांती, दुसऱ्या दिवशी पाहिलं तर आकाशातच विरून गेलेली जशी दिसतात, तैशी विधी विधाने विहिते, विधी विधानासहित विहित कर्म जो करतो, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं विहित कर्म करतो, स्वधर्म कर्म करतो आणि विधी गौरवपूर्वक शृंगारून उत्तम अशीच कर्म करतो, कशी तरी करत नाही। जरी आचरे तो समजते तरी ती ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा। तो जरी सगळी कर्म विधी विधानपूर्वक नियत कर्म करताना दिसला तरी देखील जो करता असतो तो ब्रह्मामध्ये रमलेला असल्यामुळे कर्म लय पावतं, फळ लय पावतं। कर्मातून काही मिळवण्याची प्रेरणा नसते, संगरहित असतो। असं असल्यामुळं कर्म करत असताना देखील त्याची ऐक्यता परमात्म वस्तूशी मोडतच नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। इथं हा विषय संपला। चौथ्या अध्यायामध्ये जे प्राप्त पुरुषाचं वर्णन असं हे अधिकरण आपण घेतलं स्थितप्रज्ञ लक्षणानंतर, ते या श्लोकापाशी संपलं। तरी देखील याचा एक आखात ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीही ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम इथपर्यंत गेलंच, कारण यज्ञ यज्ञाय आचरत कर्म, त्या यज्ञाबद्दल देखील नीट सांगणं गरजेचं होतं। म्हणून त्याच्या पुढे जाऊन आपण स्वतः ब्रह्मरूप होतो, मग त्याची कर्म ही ब्रह्मामध्ये लीन होऊन जातात। होता ब्रह्म असतो त्यामुळे अर्पण ही ब्रह्मालाच जातं, अग्नी देखील ब्रह्मच असतो वगैरे, असं वर्णन केलं आणि मग साधनांचं वर्णन केलेलं आहे। तो आत्ता आपला विषय नाही, आपण पाचव्या अध्यायात पुढच्या रविवारपासून जाणार आहोत। पाचव्या अध्यायामध्ये कर्मयोग आणि संन्यास या दोन गोष्टींबद्दल तुलनात्मक असा प्रश्न अर्जुनाने विचारल्यावरून भगवंतांनी संन्यास ही स्थिती काय असते आणि कर्मयोगी ही स्थिती काय असते याचं आधी वर्णन केलं। आणि जो तथाकथित संन्यासी अथवा कर्मयोगी ते एकच असा निर्वाळा दिला। आणि मग तुम्ही त्याला कर्मयोगी म्हणा अथवा संन्यासी म्हणा, पण तो जीवनमुक्तच असतो असं सांगितलं। आणि त्या जीवनमुक्ताची लक्षणं पाचव्या अध्यायामध्ये आली, ती आपण आत्मनिवेदन भक्तीच्या अंतर्गत पाहणार आहोत, पुढच्या वेळेला पाहू। हरी ओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति।